नमस्कार, जय श्री राम, जय महाराष्ट्र। मी आपला अश्विन रमेशलाल जी जयस्वाल 81 विधानसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार आहे। पुसदच्या व ग्रामीण भागाच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी व हिंदुत्वासाठी माननीय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी माझ्या रेल्वे इंजन या निवडणूक निशाणीसमोरील बटन दाबून मला मतरूपी आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती। आता नको जात पात, आता फक्त हिंदुत्व। जय श्रीराम, जय मुंगसाची मावली, जय महाराष्ट्र।